पाठ्यपुस्तक पाठ सहा जागतिकीकरण दोन वाहतुकीची कोंडी दोन भविष्यातील वाहतूक यंत्रणा हायपरलूप वन प्रकल्प तमिळनाडूमधील चेन्नई व कर्नाटकमधील बंगळुरू ह्या दोन शहरांमधील 345 किमींचे अंतर 30 मिनिटात पूर्ण करणाऱ्या एका बुलेट ट्रेनचा महत्वाकांक्षी प्रस्ताव अमेरिकेमधील हायपरलूप वन ह्या कंपनीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयासमोर मांडला आहे. एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये प्रवास करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या पारंपरिक दळणवळण व्यवस्थांमध्ये क्रांती घडवून आणण्याचे ह्या कंपनीचे ध्येय आहे. भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनामधून ही दोन्ही शहरे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. हायपरलूप वन ह्या प्रकल्पात काँक्रीटच्या पिलरवरून एक निर्वात ट्यूब जाते. ह्या ट्यूबमधून 1200 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगात ट्रॅव्हल पॉड सोडले जातील. ह्या ट्रॅव्हल पॉडमध्ये बसून प्रवास करता येणार आहे. ही ट्यूब निर्वात असल्याने हा वेग गाठता येणे शक्य आहे. ह्यासाठी बांधण्यात येणाऱ्या बोगद्यामध्ये तयार करण्यात आलेल्या पोकळीमध्ये किंवा व्हॅक्युममध्ये तरंगत ही बुलेट ट्रेन मार्गक्रमण करेल. ही योजना यशस्वी झाल्यास चेन्नई बंगळुरू अंतर 30 मिनिटांत, तर भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईस जाण्यासाठी चेन्नई येथून सुमारे तासभराचा अवधी लागेल. चेन्नई बंगळुरूसह चेन्नई मुंबई, पुणे मुंबई, बंगळुरू थिरुअनंतपुरम आणि मुंबई दिल्ली ह्या शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन्स सुरू होण्याची शक्यता आहे.